प्रिय पुसतकरांनो नमस्कार. मी डॉक्टर नदीम महाविकास आघाडीचा अध्यक्षपदाचा उमेदवार बोलतोय. माझ्यासोबत सुशिक्षित आणि युवा उमेदवारांची टीम आहे. त्यांना मी खऱ्या अर्थाने नागरिकांचे सेवक बनविणार आणि त्यांच्या सहकार्याने पुष्पावंती नगरीचा चेहरा मोहरा बदलणार याची मी आपणास खात्री देतो. याकरिता पक्ष जात पात आणि धर्माचा विचार न करता आम्हाला बहुमताने विजय करून सेवेची संधी द्यावी ही विनंती आपला नम्र डॉक्टर नदीम.